आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज विशाखापत्तनम दर्यादेगेर आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2024 नियाळ घेतलो. भारताच्या वाढत वचपी दर्यावेल्या क्षमता आणि जागतिक नौदल सहकार्या खातीर ताची वचनबद्धताय हाचेर तांणी भर दिला. आयएनएस सुमेधा या राष्ट्रपती जहाजावेल्यान तांणी दर्यादेगेर नांगरून दवरिल्ल्या 71 भारतीय आणि परकी तारवांचे निरीक्षण केले. या काफियेत भारतीय नौदलाची 45 तारवां, 19 झुजारी जहाजा आणि दर्यादेग राखण वेपारी नौदल आणि संशोधन संस्थांचे प्रतिनिधित्व करपी हेर जहाजांचो आसपाव आशिल्लो. तातूंतल्यान दर्यावेल्या सहभागाचे प्रमाण आणि विविधताय दिसून येता. या सभेक संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी स्थिर दर्या वेवस्था सुनिश्चित करपा खातीर राष्ट्रामदी एकचार, विश्वास आणि सामूहिक जापसालदारकेचे महत्व रेखांकित केले.
इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू रिफ्लेक्ट्स युनिटी, ट्रस्ट अँड रेस्पेक्ट अमंग नेशन्स फॉर मेरीटाईम ट्रॅडिशन्स. शिप विथ डिफरंट फ्लॅग्स अँड सेलर्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज एक्झिबिट द स्पिरिट ऑफ टुगेदरनेस. द स्पिरिट ऑफ टुगेदरनेस इज वेल कॅप्चर्ड इन द थीम ऑफ दिस रिव्ह्यू, युनायटेड थ्रू ओशन्स. इट इज अ पॉझिटिव्ह मेसेज टू द ग्लोबल कम्युनिटी.
दर्यावेल्या मळार भारताचो वावर वसुधैव कुटुंबकम या संस्कृतायेच्या आचारसंहितेतल्यान चलता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नदरेक हाडले.
इंटरनॅशनल रिलेशन्स इन्क्लुडिंग द मेरीटाईम डोमेन इज गायडेड बाय आवर एथॉस ऑफ वसुधैव कुटुंबकम ऑर द वर्ल्ड इज वन फॅमिली. दिस अप्रोच रिफ्लेक्ट्स द विजडम दॅट ग्लोबल सिक्युरिटी अँड ग्रोथ, सस्टेनेबिलिटी अँड स्टॅबिलिटी आर बिल्ट थ्रू पार्टनरशिप्स.
दुसरे मंत्रिमंडळ तयार करपा खातीर जपानी प्रधानमंत्री साने ताकाची हांची संसदेन परत एक फावट नेमणूक केल्या. फाटल्या सप्तकांत वेंचणुकेंत व्हड जैत मेळयल्या उपरांत जपानी प्रधानमंत्री सनाए ताकाची हांची आयज संसदेन परत एक फावट नेमणूक करून तांचे दुसरे मंत्रिमंडळ घडोवन हाडला. ताकाईची हांणी डिसेंबर मेरेन जपानाची लष्करी क्षमता घटपूट करपाची, संरक्षण खर्च वाढोवपाची आणि सुरक्षा धोरणांचो नियाळ घेवपाची येवजण आखल्या. तशेंच शस्त्रांची निर्यात वाढोवपाक आणि इमिग्रेशन नेम खर करपाक तांणी तेको दिला. अर्थिक मळार वाढपी दर आणि सुस्त पगाराचेर उपाय काढप हो तांचो तात्काळ प्राधान्य आसा असे तांणी म्हळा. वास्तव जगातले प्रश्न सोडोवपा खातीर भारत एआयचेर मुखेलपणान लक्ष केंद्रीत करता असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळा. नवी दिल्लीत जाल्ल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटाच्या तिसऱ्या दिसा संशोधन परिसंवादाच्या उक्तावण सोहळ्याक संबोधित करताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि भारत वास्तव जगातल्या समस्या सोडोवपा खातीर एआयचेर खरपणान लक्ष केंद्रीत करता असे म्हळा. उद्देगान उत्पादकता वाढोवपा खातीर आणि भलायकी जतनाय, शेतकी आणि हवामान बदल अशा आव्हानांक तोंड दिवपा खातीर देश एआय वापराक प्राधान्य दिता असे तांणी सांगले.
India are very focused on AI in the edge, AI for use cases, AI for solving real world problems, AI for improving the productivity in the enterprises, AI for population scale problems like healthcare, like agriculture, like climate change. These are the things that we are focused here in India, and this AI summit brings that opportunity.
एआय शिखर सभेचो उल्लेख करून तातूंतल्यान वेगवेगळ्या तंत्रीक गजालींचेर विचार करपाची म्हत्वाची संद मेळटा हे तांणी नदरेक हाडले. एआय हे एक बळिश्ट साधन आसा आणि ताचो वापर मनीसपणाच्या फायद्या खातीर करचो असो संदेश तांणी दिला. पाचवी गोय दर्यावेली परिषद शेनवारा 21 तारखेक बेतीवेरेच्या नेव्हल वॉर कॉलेजात जातली. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे परिषदेचे मुखेल सोयरे म्हण हाजीर आसतले. नौदलाचे मुखेली एडमिरल दिनेश त्रिपाठी या परिषदेची येजमानकी चलयतले, जातून 14 देशातले नौदल फुडारी आणि वरिष्ठ प्रतिनिधी वाटेकार जातले. ही परिषद हिंद महासागर वाठारातल्या दर्यावेल्या सुरक्षा आव्हानांचेर आणि उदयाक येवपी धोके उणे करपाच्या मार्गांचेर भर दिता. तशेच बेकायदेशीर अहवाल नाशिल्ली आणि नियंत्रित नाशिल्ली नुस्तेमारी, मादक पदार्थांचो वेपार आणि अर्थिक सुरक्षा, पर्यावरण टिकाऊपण आणि प्रादेशिक स्थिरतायेचेर परिणाम करपी हेर बेकायदेशीर दर्यावेल्या कार्यावळींचो हातून आसपाव जाता. पहिलेच खेपे गोयातल्या नौदल झुजा महाविद्यालयाच्या नव्या शिक्षणिक संकुलात ही परिषद घडवून हाडटा. प्रधानमंत्र्याच्या महासागर दृष्टिकोनाक धरून हिंद महासागराच्या वाठारातल्या दर्यावेल्या सुरक्षा आव्हानाक सहकार्यान उपाय तयार करपाक आणि चालीक लावपाक गोय दर्यावेली परिषद म्हत्वाचो मंच आसा. आयसीसी दादल्यांच्या टी20 विश्वचषक सर्तींत अ गट सामन्यात भारत नेदरलँडा आड खेळटलो. आयसीसी दादल्यांच्या टी ट्वेंटी विश्वचषकात आज 3 सामने जावपाचे आसात. फाटल्या खेळात जैत मेळ्या उपरांत भारत आज अहमदाबादेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर अ गट सामन्यात नेदरलंडा आड खेळटलो. थळाव्या वेळाप्रमाण सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.